श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझा दास बोधासी त्वा बोधवावे अपत्या परीपाजवी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण दासबोधाचा दशक चौथा समास दुसरा पाहतो आहोत, कीर्तन भजन निरूपण नाम समास। त्याच्यामध्ये कीर्तन कशा प्रकारचं असावं, प्रवचन कशा प्रकारचं असावं, कोणते विषय त्याच्यामध्ये असतात आणि त्याच्यापासून परिणाम काय होतो हे सर्व ह्याच्यात सांगितलेलं आहे। माया ब्रह्मिणीचे विवरण साकल्य वदावे, माया आणि ब्रह्माचं विवरण करायला सांगितलं आहे। कारण सामान्यतः मनुष्य हा मायेमध्ये गुरफटलेला असतो, मी माझं मला माझा संसार ह्याच्यामध्ये अडकलेला असतो, तिथून त्याला बाहेर पडून देह बुद्धी ती आत्मबुद्धी करायची, त्याच्यासाठी मायेचं स्वरूप काय आहे, ब्रह्माचं स्वरूप काय आहे हे समजून घ्यायला लागतं। त्याचबरोबर गुरु परंपरा निर्धारे चळोच नेदावी, गुरु परंपरा पाहिजे, आपले गुरु कोण, त्यांचे गुरु कोण, त्यांचे गुरु कोण, अशी एक परंपरा आहे। अनेक परंपरा ह्या आदिनाथांपासून चालत आलेल्या आहेत, दत्तात्रयांपासून चालत आलेले आहेत, असे जे मूळ पुरुष आहेत ती परंपरा त्याचंही रक्षण केलं पाहिजे। त्यामुळे आपलं सगळं वर्तन सांगणं त्या परंपरेला धरून असलं पाहिजे। करावे वैराग्य रक्षण, वैराग्य म्हणजे काय कळलं पाहिजे आणि त्या वैराग्याचं रक्षण केलं पाहिजे। रक्षावे ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे काय तेही नीट समजून दिलं पाहिजे आणि त्यासाठी जर तो कीर्तनकार किंवा प्रवचनकार परमदक्ष विचक्षण असेल तर तो सर्वही सांभाळील। निरूपण करत असताना अत्यंत दक्ष पाहिजे, प्रत्येक गोष्ट नीट प्रमाणे त्याला कळली पाहिजे, त्यांनी अनुभवली पाहिजे आणि लोकांना सांगितली पाहिजे। काय करू नये हे सांगताना समर्थ म्हणतात, कीर्तन ऐकता संदेह पडे सत्य समाधान ते मुळे नैतिक न्याय साधन मोडे ऐसे न बोलावे। बोलण्यात असं काही नसावं की श्रोत्याच्या मनामध्ये संदेह निर्माण होईल, उलट जो संदेह असेल तो निरूपणाने मोकळा झाला पाहिजे, संशय त्याचा दूर झाला पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे। त्यामुळे समाधान उडेल असं जाता कामा नये आणि नीती न्याय साधन मोडेल असंही बोलू नये। सगुण कथा या नाव कीर्तन आणि अद्वैत म्हणजे निरूपण, पण सगुण रक्षून निर्गुण बोलत जावे ही पुन्हा खास सूचना समर्थाने दिलेली आहे। पुष्कळ वेळा काय होतं, काही मंडळी सगुणाचीच उपासना करत असतात आणि जन्मभर निर्गुणाच्या उपासनेकडे लक्षच जात नाही, त्यामुळे केवळ सगुणाची उपासना ही देखील त्याला पूर्ण बोधावर न्यायला उपयोगी होत नाही। त्याचबरोबर केवळ निर्गुणाची उपासना ही पुरेशी पडत नाही, कारण भगवंतानीच त्याला म्हटलेलं आहे की अशी केवळ निर्गुणाची उपासना भक्तीशिवाय जर करत असेल तर क्लेशोधिकतर असते। म्हणून समर्थाने इथं मुद्दाम म्हटलेला आहे, सगुण रक्षून निर्गुण बोलत जावे, सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे। सगुणाची उपासना करत करतच पुढे निर्गुणाची उपासना करायची आणि निर्गुणाची उपासना झाल्यानंतर याचा अर्थ एक रूपता साधल्यावर ज्ञान झाल्यावर पुन्हा सगुणाची उपासना करायची, त्याला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हटलेलं आहे। त्यामुळे सगुण निर्गुण आणि पुन्हा सगुण अशा तऱ्हेची वाटचाल असायला पाहिजे। असो वक्तृत्वाचा अधिकार अल्पासन घडे सत्योत्तर, वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा। समर्थाने स्पष्टपणे सांगून दिलेला आहे की कुणीही केवळ वक्तृत्व आहे म्हणून जर का तो कीर्तन प्रवचन करत असेल तर उपयोगी नाही, तो वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा। केवळ ग्रंथाचा अभ्यास केलेला आहे, पाठांतर पुष्कळ आहे म्हणून निरूपण करतोय असं नव्हे, तर त्यांनी स्वतः साधना केली पाहिजे, त्याला गुरुकृपा झालेली असली पाहिजे आणि गुरुपदिष्ट मार्गाने साधना करून काही ना काहीतरी अनुभव मिळाला पाहिजे। आणि तो जर स्वतः सद्गुरूच असेल, साक्षात्कारी संत असेल, पूर्ण अनुभव घेतलेला असेल, तर त्यांना त्याच्या मुखातून येणारं प्रत्येक शब्द हे ब्रह्मवाक्यच धरलेलं जातं आणि त्यामुळे त्यांनी जे निरूपण केलेलं असेल त्याला विशेष महत्व आहे। म्हणून समर्थित मुद्दाम सांगतात की वक्ता हा अनुभवाचा पाहिजे। सकळ रक्षून ज्ञान सांगे जेणे वेद ज्ञान भंगे, सर्व राखून सांगायचं आहे, कशाचंही निराकरण करायचं नाही आहे. ज्या ज्या गोष्टी आहेत, कारण कुठलीही व्यक्ती वरचा मार्ग चढत जाताना खालच्या पायऱ्या चढत चढतच वर जाणार आहे, त्यामुळे वर पोचल्यानंतर खालच्याचं निराकरण करायचं नाही, त्याला उलट असंच सांगायला पाहिजे की हे करत करत तू ये. उत्तम सन्मार्ग लागे प्राणी मात्रासी, ज्या योगे प्राणी मात्राला सन्मार्ग सत्कडे नेणारा मार्ग त्याला लाभेल, अशा तऱ्हेच बोलणं किंवा निरूपण व्हायला पाहिजे. असो, किती सांगणार आता, हे सकळ सांडून करावे गुणानुवाद कीर्तन या नाव भगवत भजन. तेव्हा सगळ्या प्रकारचं पथ्य पाळून अत्यंत सावधपणानं कीर्तन प्रवचन करायला पाहिजे. पण त्याचा परिणाम काय होतो, कीर्तनाने काय मिळतं आपल्याला, तेही पुढे समर्थ सांगतात. कीर्तने महादोष जाती, मनुष्य प्राणी अनेक कर्म करत असतो, त्या कर्मामध्ये दोष अनेक असतात. साध कर्म जरी करत असला तरी ते कर्म ज्या देह मन बुद्धीकडून केलं जातं ते यंत्र अशुद्ध असतं, त्यामुळे कर्मामध्ये दोष राहत असतो. त्यामुळे हा दोष जर जायला हवा असेल तर हे कीर्तन श्रवण नामस्मरण हे करायला पाहिजे. त्यामुळे कीर्तने महादोष जाती, कीर्तने होये उत्तम गती, कीर्तने भगवत प्राप्ती. ध्येय भगवत प्राप्तीचं डोळ्यासमोर पाहिजे. कीर्तन करणारा आणि कीर्तन ऐकणारा दोघांच्या पुढे ध्येय काय पाहिजे, तर भगवत प्राप्ती हे ध्येय पाहिजे. केवळ आपला वेळ घालवायचा किंवा तिथं जाऊन बसलो म्हणजे जरा पुण्य लागतं, कानावरून जातं असं उपयोगी नाही. कानावरून जायचं नाही आहे, ते कानातून आत शिरून बुद्धीमध्ये स्थिर व्हायचंय, अंतःकरणामध्ये पक्क व्हायचंय, अशा तऱ्हेचा बोध घेऊन श्रोता गेला पाहिजे. कीर्तने वाचा पवित्र, वाणी पवित्र होते. कीर्तने होय सत्पात्र, कीर्तन करता करता कीर्तन करणारा आणि ऐकणारा देखील सत्पात्र होतो, चांगला होतो. हरी कीर्तने प्राणी मात्र सुशील होती. कीर्तने अवेग्रता घडे, व्यग्रता असते माणसाला सारखी, तो व्यग्रता घेऊनच तिथं जात असतो ऐकायला, पण कीर्तन ऐकल्यानंतर त्याची व्यग्रता काही काळ काविना नष्ट झाली पाहिजे. आणि अशी हळूहळू करता करता मनाला व्यग्रताच येणार नाही, येणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या सहजपणे स्वीकारता येतील अशा तऱ्हेची मनाची तयारी करणं, मन सबल बनवणं, हे सगळा परिणाम या कीर्तन प्रवचनाने झाला पाहिजे. कीर्तने निश्चय सापडे, कीर्तने संदेह बुडे श्रोतया वक्तयांचा. समर्थांनी स्पष्ट सांगितले, श्रोते आणि वक्ते दोघांची व्यग्रता गेली पाहिजे, संदेह मोडला पाहिजे, निर्मळ स्वच्छ मन झालं पाहिजे. सदा सर्वदा हरी कीर्तन ब्रह्मसुत करी जाण, तोच नारद तोच नारायण. नारदाने तेच काम जीवनभर केलेलं आहे. ऐसा कीर्तनाचा अगाध महिमा, कीर्तने संतोषे परमात्मा. कीर्तनाने परमात्म्याला संतोष होतो आणि परमात्म्याला संतोष होणं हेच आपलं ध्येय आहे. कारण परमात्म्याला संतोष झाला म्हणजे तो स्वयमेव आविर्भवती अनुभावयती भक्तान, असं नारदाने म्हटलेलं आहे नारदीय भक्ती सूत्रात. परमात्म्याला संतोष झाला तो आपणहून प्रगट पडतो, भक्ताच्या पुढे येतो आणि स्वतःचा अनुभव त्याला देतो. त्यामुळे सकळ तीर्थे आणि जगतात्मा हरी कीर्तनी वसे, असं म्हणून कीर्तन भजन निरूपणाचा समास समर्थाने पुरा केला. आणि पुढचा तिसरा समास जो आहे महत्वाचा समास आहे, त्याच्यामध्ये नामस्मरण भक्ती आहे. ज्या काही साधना सांगितल्या जातात त्याच्यामध्ये बहिरंग साधना आणि अंतरंग साधना आहेत, त्याच्यामध्ये नाम आणि ध्यान ही अंतरंग साधन आहे. बरेचसे संप्रदाय नामाचे आहेत, पण नाम घेता 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 पुढे ते आतमध्ये गेलं पाहिजे आणि भगवत दर्शनापर्यंत नेणं पाहिजे. ह्या तऱ्हेनं नामस्मरण किती लोक करतात असं जर म्हटलं तर फारच क्वचित असं सांगावं लागतं. त्याचं कारण पुष्कळ वेळा नाम आपण कशासाठी घेतो आहोत, कशा पद्धतीने घेतलं पाहिजे आणि त्याचा परिणाम काय व्हायला पाहिजे हे जर माहिती नसेल तर 13 कोटी राम जप करून देखील हाताला काही लागलं नाही फारसं असं म्हणावं लागेल. त्यामुळे हे देखील नीट जाणत्याकडून समजावून घेतलं पाहिजे. तर नामस्मरण भक्तीवर समर्थाने खूपच छान लिहिलेलं आहे, आपण समजून घेऊयात. आता ऐका विष्णू स्मरण तिसरी भक्ती. स्मरण देवाचे करावे, इथंच थांबलो आपण. कारण आपण देवाचं स्मरण करतच नाही, आपण जे स्मरण करतो ते अखंड संसाराचं, आपला नोकरी धंदा उद्योग पैसे कसे मिळवावेत, घर कसं बांधावं, आजूबाजूची माणसं काय आहेत, सर्वांना कसं खुश करावं, भगवंताला कसं प्रसन्न करता येईल इकडे लक्ष पाहिजे. आपण सामान्य माणसाला प्रसन्न कसं करावं त्याचं स्मरण आपल्याला अखंड असतं. म्हणून पहिलं जे इथं चरण आलेला आहे तो स्मरण देवाचे करावे असं स्पष्ट समर्थाने म्हटलंय. अखंड नाम जपत जावे, आपण हे नाम जपतो पण भगवंताचं नाही. नामस्मरणे पावावे समाधान. समाधान जर पावायचं असेल तर इतर कुठल्याही आई गोष्टीने माणसाला समाधान होत नाही. आणखीन आणखीन वाढतच जाते इच्छा. जेवढं मिळतं त्याच्यापेक्षा आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे. कुठं थांबायचं हे कळत नाही, त्यामुळे समाधान कधीच मिळत नाही. परंतु नामस्मरणाने ह्या सगळ्या गोष्टीपासून भगवंताच्या दिशेनं वाटचाल सुरू झाल्यामुळे समाधान दिवसेदिवस वाढत जातं. दोन बरोबर विरोधी मार्ग आहेत. एक आपण संसाराच्या मार्गाने जोपर्यंत जातो आहे तोपर्यंत समाधान शांती मिळणार नाही. म्हणजे तर समर्थ सांगतात की नामस्मरणे पावावे समाधान. केव्हा करावं? नित्य नियम प्रातःकाळी माध्यान काळी सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे. नामस्मरणाला वेळ सांगितलेली नाही. कोणत्याही क्षणी अंथरुणावर पडलेलो आहोत, नाम घेता घेता झोपला, मध्ये जाग आलेली आहे, ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळतोय, सहजच नाम घ्यावं. उठताना देखील नामस्मरणातच उठावं. त्यामुळे कुठलीही वेळ त्याला वर्ज्य सांगितलेली नाही. कोणती स्थिती असावी? सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद उपासता नामस्मरणे विण सर्वथा राहोची नाही. खूप आनंदात आहात, भगवंताला अगदी नामघोष करा, प्रभू तुझ्या कृपेने हा आनंद मिळालेला आहे. दुःख आलं असेल तरी देखील भगवंताचं स्मरण करावं की जे जे काही आलेलं आहे माझ्याच कर्माची फळं आहेत, परंतु तू माझ्या पाठीशी राहा, मला धैर्य दे या सगळ्या संकटातून वाचवण्यासाठी. हरुष काळी विषम काळी पर्व काळी प्रस्ताव काळी विश्रांती काळी निद्रा काळी नामस्मरण करावे. नाम उच्चारावे नुसतं म्हणत नाहीत, नामस्मरण करावं म्हटलंय. आणि नामस्मरण याचा अर्थ ज्याचं आपण नाम घेतो आहे त्याचं स्मरण, त्याच्या गुणांचं स्मरण, त्याच्या सामर्थ्याचं स्मरण. तो कसा सर्वव्यापी आहे, सर्व शक्तिमान आहे, किंबहुना त्याच्याच अस्तित्वावर माझा देह माझा श्वास काम करतो आहे, अशा सर्व गोष्टींचं स्मरण त्याचं नाम घेत असताना असायला पाहिजे. हे काहीच नसताना नुसतं जर वाणीनं नाम उच्चारलं जात आहे आणि चिंतन दुसरंच चाललेलं आहे असं जर असेल तर कितीही नामस्मरण केलं तरी त्याचा उपयोग होत नाही. कोडे साकडे संकट, नाना प्रकारचे संकट येतात, नाना संसार खटपट काही जरी असलं नामस्मरण करावे. चालता बोलता धंदा करीता सगळ्यात अवघड, कारण आपल्याला त्यावेळेला पैशाशिवाय दुसऱ्या गोष्टी दिसत नाहीत. सारखं लक्ष असतं किती पैसा मिळवायचा. खाता जेविता समोर काय पदार्थ आले तिकडं लक्ष आहे, काल काय केलं होतं, आज काय करायचं, उद्या काय जेवायचं, अशा वेळेला भगवंताचं स्मरण होणं अतिशय अवघड आहे. परंतु जर होत असेल तर त्याची प्रगती अतिशय चांगली चाललेली आहे. नाना उपभोग भोगिता, भोग भोगत असताना सुद्धा भगवंताचं स्मरण असावं. नाम विसरो नये स्पष्ट सांगितलं. संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेला काळगती, नामस्मरणाची स्थिती सांडू नये. कशी स्थिती आली तरी नामस्मरण पाहिजे. वैभव सामर्थ्य आणि सत्ता फारच अवघड. वैभव आहे, सामर्थ्य आहे आणि सत्ता आहे, या सगळ्या गोष्टी माणसाचा अहंकार वाढवणाऱ्या देहबुद्धी वाढवणाऱ्या असतात. अशा वेळेला परमेश्वराचं नामस्मरण होणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे. पण ही जर कोणाला होत असेल तर निश्चित त्याच्यावर गुरुकृपा असली पाहिजे आणि त्याला भगवंताचं अधिष्ठानाचं स्मरण अखंड असलं पाहिजे. उत्कट भाग्यश्री भोगता, उत्कट भाग्यश्री जास्त सर्व प्रकारचं त्याला भाग्य मिळालेलं आहे, अशा वेळेला नामस्मरण सांडू नये. आधी अवदसा मग दसा, पहिल्यांदा वाईट दिवस आलेत मग आता चांगले आलेत, किंवा चांगले आले आणि त्याच्यावर वाईट आले, प्रसंग असो भलतैसा कशीही स्थिती असू दे आपण नामस्मरण सोडता कामा नये. नामस्मरण हा आपला स्थायी भाव झाला पाहिजे, तो कुठल्याही कारणाने त्याच्यापासून आपल्याला विचलित होऊ नये. बर असं केल्याने काय होतं तेही पुढे सांगितलं. नामे संकटे नासती, नामे विघ्ने निवारती, नामस्मरणे पाविजेती उत्तम पदे. नाना संकट विघ्न येतच असतात संसार म्हटल्यानंतर, परंतु निवारती ह्याच्यामध्ये दोन तीन अर्थ आहेत की नामस्मरण केल्याने संकट निवारण होतं म्हणून नामस्मरण आपण जर करत असलो तर पहिल्यांदा चुकीची गोष्ट आहे. की जे काही संकट विघ्न परिस्थिती येत असते ती आपापल्या कर्मानुसार प्रारब्धानुसार येत असते, ती भोगूनच संपवायची असते खरं म्हणजे. पण अशा वेळेला परमेश्वराला एवढंच म्हणावं लागतं की जे काही आतून घडलेलं आहे ते भोगावं लागणार आहे, पण तू धैर्य दे मला. दुसरी गोष्ट ह्या सगळ्या गोष्टींकडे गौणत्वानी पाहून भगवंताचा अनुसंधान अखंड जर ठेवलं जात असेल तर आपोआपच विघ्न जरी आलं तरी आपण त्याच्याकडे म्हणतो ठीक आहे आलं असेल ते गौणत्वानी आपण घेतो आणि म्हणूनही ते निवारण होतं. आणि काही वेळा खरोखरच काही पडता जडभारी दासी आठवा वा हरी असं म्हटलंय खरोखरच तसं विघ्न जर काही आलेलं असेल आणि आपण खऱ्याच अर्थाने भगवंताची भक्ती करत असो तर भगवंत खरोखरच धावून येतो आणि ते संकट निवारण करतो. आणि आपल्यालाही पुष्कळ वेळा असं वाटतं की असं अचानक कसं काय झालं, पण त्यावेळेला लक्षात ठेवलं पाहिजे की तो आपला पाठीराखा आहे, आपण त्याच्याशी नातं जोडलेलं आहे का तेवढं पाहायला पाहिजे. तसं जर जोडलेलं असेल तर लहान मुलाला आई जसं सांभाळते तसं भगवंत भक्ताला सांभाळत असतो. आणि तसं वचन भगवंताने भगवद्गीतेत अनेक वेळेला दिलेलं आहे, आपण जर नीट वाचलं असेल तर लक्षात येईल. भूत पिशाच नाना छंद, आता भूत पिशाच आहे त्याची एक सृष्टी आहे असं म्हणतात, पण सगळ्यात सामान्य पातळीवर आपण लक्षात असू घ्या हे जे कामना क्रोध मत्सर दंभ ही जी भूतं आहेत जी आपल्याला ग्रासून टाकतात तिच्यापासून जर आपल्याला सुटायचं असेल नामस्मरणाचा छंद लावून घेतला पाहिजे. काही मनामध्ये इच्छा आली मला अंक पाहिजे ते शांतपणे बसून नामस्मरण करावं, आपोआपच वाटतं काय करायचं या गोष्टी. मला राग येत असेल कुठल्याही गोष्टीनं तर लगेच विचार करावा नामस्मरण करावं, कशासाठी रागावलं बरं आपण, क्रोध यायचं काय कारण आहे. मत्सर आला तर लगेच विचार करावा मत्सर येण्याचं काय कारण, जो तो आपापल्या कर्माप्रमाणे चाललेला आहे तो आपल्या मार्गाने जातोय आपण आपल्या मार्गाने जावं. अशा तऱ्हेने ही जी भीत पिशाच आपल्याला विकारांची त्रास देत असतात त्याच्यापासून आपण दूर होतो. नाना प्रकारचे छंद असतात, भगवंताचा छंद धरायला पाहिजे. असा धरी छंद जाई तुटोनिया भवबंध, त्या छंदाच्या ऐवजी नको ते खातात नको ते पितात, पत्ते आहे जुगार आहे रेस आहे सिगरेट आहे नाना प्रकारची व्यसनं लागलेली आहे, त्या छंदामध्ये जो असेल ते जर सुटायला हवं असेल नामस्मरण करा. ते सुटण्यासाठी नामस्मरण करा किंवा भगवंताच्या इच्छेनं नामस्मरण करा ते आपोआप सुटत जातं. त्यामुळे ते म्हणतात नाना छंद सुटतील नामे विषबाधा हरती. मीराबाईला विषप्राशन करावं लागलं, गोंधळ महाराजांना विषप्राशन करावं लागलं, वेणाबाईला विषप्राशन करावं लागलं, परंतु भगवंताची कृपा जर असेल तर त्या विषाचं अमृत होतं अशी परिस्थिती आहे. तेवढी निष्ठा आहे का बघायला पाहिजे आपण. नामे विषबाधा हरती चेडे चेटके नासती. आणि मुख्य म्हणजे होये उत्तम गती अंतकाळी, अंतकाळाला उत्तम गती होते. एका ठिकाणी त्यांनी म्हटलं जे की उत्तम पद प्राप्त होत, उत्तम पद याचा अर्थ जे ध्रुवाला आढळ पद मिळालं सगळ्या भक्तांना आढळ पद मिळालं असं पद नामस्मरणाने प्राप्त होत. पण विश्वास पाहिजे त्याच्यावर. बरं केव्हा करावंय कोणत्या वयात, बाळकाळ बाळपणी तारुण्य काळी कठीण काळी वृद्धाप काळी सर्व काळी अंत काळी. अमुकच वयात करायला पाहिजे. अरे हे काय तुझं वय आहे का नामस्मरण करायचं असं म्हणू नये. लहान वयात मुलांनी ध्यान करावं नाम घ्यावं भगवंताची पूजा करावी तेव्हापासून हे करायला पाहिजे. उपराट्या नामासाठी वाल्मिक तरला, मरा 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 म्हणत त्या मराचं राम राम झालं वाल्याचा वाल्मिक झाला एवढंच नव्हे तर त्याने काळी सर्व काळी अंत काळी. अमुकच वयात करायला पाहिजे. अरे हे काय तुझं वय आहे का नामस्मरण करायचं असं म्हणू नये. लहान वयात मुलांनी ध्यान करावं नाम घ्यावं भगवंताची पूजा करावी तेव्हापासून हे करायला पाहिजे. उपराट्या नामासाठी वाल्मिक तरला, मरा 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 म्हणत त्या मराचं राम राम झालं वाल्याचा वाल्मिक झाला एवढंच नव्हे तर त्याने काळी सर्व काळी अंत काळी. अमुकच वयात करायला पाहिजे. अरे हे काय तुझं वय आहे का नामस्मरण करायचं असं म्हणू नये. लहान वयात मुलांनी ध्यान करावं नाम घ्यावं भगवंताची पूजा करावी तेव्हापासून हे करायला पाहिजे. उपराट्या नामासाठी वाल्मिक तरला, मरा 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 म्हणत त्या मराचं राम राम झालं वाल्याचा वाल्मिक झाला एवढंच नव्हे तर त्याने काळी सर्व काळी अंत काळी. अमुकच वयात करायला पाहिजे. अरे हे काय तुझं वय आहे का नामस्मरण करायचं असं म्हणू नये. लहान वयात मुलांनी ध्यान करावं नाम घ्यावं भगवंताची पूजा करावी तेव्हापासून हे करायला पाहिजे. उपराट्या नामासाठी वाल्मिक तरला, मरा 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 म्हणत त्या मराचं राम राम झालं वाल्याचा वाल्मिक झाला एवढंच नव्हे तर त्याने चिलतरतात असंख्यात भक्त उधरले. महापापी तेची परम पवित्र झाले. पण पापी पवित्र झाले ह्याचा अर्थ मात्र पाप करतच राहायचं आणि नामस्मरण करतच राहायचं असा त्याचा अर्थ नाहीये. पाप झालं ठीक आहे आता त्याच्यापासून पश्चाताप होऊन जर भगवंताला शरण गेला, नामस्मरण केलं, कारण भगवंतानी म्हटलेलं आहे अपिचे सुदुराचारो भजते माम अनन्य भाग, दुराचारी जरी असला तरी तो जर माझ्या भक्तीला लागला तर उद्धार होऊन जातो. मग परमेश्वराची अनंत नाम आहे, कोणतं नाम घ्यावं? सहस्र विष्णू सहस्र नामात हजार नाम आहे, कोणतंही एक घ्या. तसं केलं तर यम देखील बाधत नाही. नामस्मरण करत राहिलो, देवभावापासून सुटला तर यमाची देखील भीती नसते, कारण यम देहाला घेऊन जाणार, आत्म्याला घेऊन जात नाही, त्यामुळे भीती वाटायचं कारणही राहत नाही. म्हणून सहस्रनामामध्ये कोणी एक बर काहीच न करून प्राणी राम नाम जपेवाणी, तेने संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी. काहीच न करून प्राणी याचा अर्थ काहीच करायचं नाही असा त्याचा अर्थ नव्हे. पुष्कळ वेळेला संतांच्या वचनाचा अर्थ वेडावाकडा लावला जातो. काहीच न करून याचा अर्थ काहीही अवघड काम न करता सहज जर राम नाम घेत गेलो तरी देखील चक्रपाणी भक्ताला सांभाळतो असं आश्वासन दिलेलं आहे. ते आश्वासन आपण अंतकरणात धरूया. हरि ओम. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेथा मा वृधक्कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांतिः.